आजच्या बुद्ध जयंतीच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सूत्रसंचालिका ब्रह्मचारिणी गुणकीर्ती श्रद्धाचित्त या मला जो परिचय दिला असे माझे मित्र ब्रह्मचारी शील घोष माझं जे स्वागत केलं असे माझे मित्र ब्रह्मचारी विजित दंबा खेम ब्रह्मचारीने खेममती माझ्या समोर उपस्थित असलेले ब्रह्मचारी अक्षयमती अभयानंद जिन सागर बरेचसे उपस्थित आहेत पण मला अनेकांचे नाव माहीत नाही. रत्नवर्धन सुचंद्र आणि सर्व ब्रह्मचारीनी ब्रह्मचारी आणि सर्व बंधू आणि भगिनी सर्वांना मैत्रीपूर्ण जयवी. मध्ये मध्ये आवाज करेल मला ट्रेन छापून करून देईल की तुझी ट्रेन आहे 10:10 आणि जसं ट्रेन आवाज करतात येता जातात तसा आपला भोंगा पण आवाज करत आहे आणि तुम्हाला वाटतं चांगलं आहे मला आठवण करून देईल आपल्यालाही आठवण करून देईल की लवकर जायचंय. असो सर्वप्रथम मी आपणा सर्वांना अतिशय मोठ्या अशा मोठ्या महामानवाच्या जगामध्ये असा एक महापुरुष झाला की ज्यांनी स्वतःच्या बळावर आत्मज्ञान प्राप्त केलं आत्मसिद्धी प्राप्त केली जगाला जसं आहे तसं पाण्याचं धाडस केलं आणि ते सांगण्याचं धाडस केलं असा या महामानवाचा आजचा जयंतीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात. खरं तर तुमच्याशी निवांत बोलावं या हिशोबाने मी आलेलो होतो. साधारणतः जेवढा आपल्याला वेळ बोलता येईल तुमच्याशी सहजपणे अशा पद्धतीनं मला वाटतंय चर्चा करावी तुमच्याशी संभाषण करावं आणि आपल्याकडे वेळ आहे काही मला पण काळजी करण्याचं काम नाही आणि आपल्यालाही काळजी करण्याचं काम नाही. मी काही मोठं तत्वज्ञान सांगणार नाही त्या भानगडीत पडणार नाही. खर तर माझा जो पिंड आहे किंवा मी जे काही ज्या गोष्टीवर प्रवचन देत असतो ज्या गोष्टीवर व्याख्यान करत असतो किंवा माझं असं म्हणू की माझा जे काही अभ्यास झालेला आहे संघाच्या माध्यमातून ते बाबासाहेबांना समोर ठेवू आणि बाबासाहेबांच्या विविध अंगानं जे काही सांगायचे बाबासाहेबांना प्रेझेंट करायचं आहे त्या ढाच्यामध्ये त्या चौकटीमध्ये मी अभ्यास केलेला आणि बुद्ध जयंतीवर मग जे काही प्रासंगिक शब्द असतात जे काही प्रासंगिक विषय असतात मग तो मारविजय असेल बुद्धाचे 5 स्वप्न असतील प्रतिमा आणि प्रतीक असतील किंवा ज्याला आपण मिथक म्हणतो अशा अनेक विषय जे बुद्ध जयंतीला आपण प्रामुख्यानं ऐकत असतो आणि मग माझ्यासमोर अशी अडचण होती की मी काय सांगतो बाबासाहेबांना धरून बुद्धाची मांडणी करावी का आजच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक आणि सगळ्या जीवनामध्ये ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणामध्ये बुद्धाचा विचार सांगावा का इतिहासाचे दाखले घेत घेत बुद्धाचा जन्म झाला बुद्धाची क्रांती झाली अशोकाची क्रांती झाली त्याच्यानंतर अनेक प्रतिक्रांत्या झाल्या बाबासाहेबांची पुन्हा धम्मक्रांती झाली पुन्हा प्रतिक्रांतीची सुरुवात झाली हा विषय घ्यावा का अशा अनेक विषयांना माझ्यासमोर असं वाटलं की हे विषयांची मांडणी करा पण मला वाटलं आजच्या दिवस तरी किंवा आजचा दिवस तरी आपण बुद्धावर बोलावं बाकीचं सामाजिक राजकीय सांस्कृतिक आपल्या जीवनाशी संबंधित ज्या ज्या बाबी आहेत जे काही घडामोडी घडत आहेत इतिहासामध्ये आणि आता वर्तमान काळामध्ये किंवा आजच्या दिवशी तरी आपण त्याच्यापासून अलिप्त राहूया आणि म्हणून या सगळ्या जो काही मला 1 तास मिळेल किंवा जो काही 40 मिनिटाचा वेळ मिळेल त्याच्यामध्ये आपण आज बुद्धाबद्दल बघूया आणि बुद्धाच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना दोन अंकाशी संबंधित आहेत असा मी विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर बाबासाहेबांनी आपण जे काही खुर्च्या टाकलेल्या आहेत, आज जवळपास 50 आपण लोक आहोत बुद्ध जयंतीचा उत्सव करण्यासाठी. बाबासाहेबांनी खंत त्यावेळेस व्यक्त केलेली 1954 ची ती खंत आहे. बाबासाहेब म्हणतात की मी 1950 पासून बुद्ध जयंतीचा हा उत्सव साजरा करतोय आणि दर बुद्ध जयंतीला मी बुद्ध विहारामध्ये जातो. माझा असा अनुभव आहे बाबासाहेब म्हणतात की मंदिरामध्ये जागा पुरणार नाही इतके लोक तिथे येतात, पण बुद्ध विहारामध्ये बुद्ध जयंतीच्या दिवशी सुद्धा लोक येत नाहीत हे भारताचं अतिशय मोठं दुर्भाग्य. आता 1954 साली बोललेलं वाक्य 2017 त्यांचा उल्लेख करतोय. जवळपास 63 वर्ष झालं झाले आणि 63 वर्षामध्ये त्याच्यामध्ये हा खूप मोठा फरक पडलाय त्या वाक्यामध्ये असं मला जाणवत आहे. आणि म्हणून बुद्ध जयंतीचा उत्सव करण्यासाठी अतिशय मोठा आपल्याला वानवाय ज्या महामानवानं दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला, सुखाचे पादत्राणे आपल्याला घालण्यासाठी उपलब्ध करून दिले, जसा सुखाचा सदरा म्हणतो ना आपण. म्हणजे आचार्य शांतीदेवांनी मी यासाठी पादत्राणे वापरले शब्द, आचार्य शांतीदेवांना म्हटलं की या पृथ्वीवरचं जे काही उष्णता निर्माण झालेली आहे, सूर्य जो आग उगवता जी तापलेली आहे, त्या सूर्याच्या तापलेल्या भूमीला मी कसं पांघरून घालू, कसं अंतरून घालू. आचार्य शांतीदेव म्हणतात की त्याची काही गरज नाही, आपण जर जोडे घातले तर सगळी पृथ्वी आपण काय करू शकतो, सावलीमध्ये किंवा बिन तापता बिन पोळता आपण चालू शकतो. बुद्धानं असा मोठा विचार दिल्यानंतर सुद्धा व्यक्तिगत पातळीवर आपल्याला दुःखमुक्ती करायची आणि व्यक्तींचा जो काही समुदान होईल त्याच्यातून सामूहिक दुःखमुक्ती होईल असा संदेश दिल्यानंतर सुद्धा लोक त्या दृष्टीकडे किंवा त्या मार्गाकडे अजूनही वळलेले दिसत नाही. आणि ही जी उदासीनता आहे, एकूणच बुद्धाबद्दलची जी काही आस्था आहे, बुद्धाबद्दलचा जो काही श्रद्धाभाव आहे आणि बुद्धाबद्दलच्या ज्या काही धारणा आहेत त्याला धरून आहे. आणि माझ्यासमोर असा प्रश्न होता की काय बोला, उल्हासनगरला म्हणण्यापेक्षा मी मुंबईला पहिल्यांदा हे प्रवचन देत आहे. आणि माझ्यासाठी अतिशय मोठी आनंदाची गोष्ट आहे. एकतर मला लोकल कळत नाही, कुठल्या लोकल बसायचं, कुठल्या स्टेशनला उतरायचं, कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये जायचं, कसं, मला काहीच कळत नाही. कारण मी औरंगाबाद शहरातून आलेला, जिथं लोकलचा पत्ता नाही, कधीतरी एखादी पॅसेंजर येते, कधीतरी एखादी देवगिरी किंवा तपोवन येते. आणि माझ्यासोबत कोणी जर असेल तर मी या मुंबईमध्ये शहरामध्ये वावरू शकतो. आणि म्हणून तुमचं मी या सेंटरचं अभिनंदन करतो, पुण्यान करतो की तुम्ही या ठिकाणी, मला मागं पण बोललं होतं पण मला काही व्यक्तिगत कारणामुळे आता येता आलं नाही, परंतु आता मात्र आलेलो आहे. आता आज मी म्हटलं आपल्या बुद्धाबद्दल बोलावं, बाकीच्या सगळ्या चर्चा थांबवून बुद्धाच्या अतिशय मोठ्या चरित्राबद्दल आणि जीवनामध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टींनी, विशेषतः ज्या दोन गोष्टींनी बुद्धाचं चरित्र घडलेलं आहे, अशा दोन गोष्टीचा संदर्भ देत आपण पुढे जावं अशा प्रकारचं एक विषयाची मांडणी माझ्या मनामध्ये होते. आणि त्या दृष्टीने मी आपला जो काही भाग आहे तो भाग आपल्या समोर, आणि त्याच्यामध्ये काही काही गोष्टी मी थोडस काय त्याच्यातून बोध घेता येईल का, त्याच्यातून काय आपल्याला शिकवून घेता येईल का, त्याचाही उल्लेख जाता जाता करतो. आणि म्हणून पहिला जो मुद्दा आहे, आपण ज्याला बुद्ध म्हणतो, माझ्या आता बोलण्या बोलण्यामध्ये कदाचित तो सिद्धार्थाच्या बाबतीत घडला असेल प्रसंग किंवा बुद्धाच्या बाबतीमध्ये, म्हणून मी सिद्धार्थ आणि बुद्ध असे दोन शब्द न वापरता बुद्ध किंवा भगवंत शब्द वापरते. कदाचित सिद्धार्थाच्या बाबतीत संबोधी प्राप्ती अगोदरचा तो प्रसंग असेल तरी सुद्धा आपण समजून घेऊया की बुद्ध म्हणजे तो सिद्धार्थना शब्द आणि बुद्ध या शब्द. आणि सिद्धार्थाचा जन्म झाला हा दोन वंशातून निर्माण झालेला आहे. आपण जेव्हा पहिल्यांदाच जन्माचा भाग बघतो किंवा बुद्धाच्या संदर्भात चरित्राचा भाग घेतो तर दोन वंश जेव्हा आपण म्हणतो, एक सूर्यवंश आहे ज्याला आपण शाक्यवंश म्हणतो आणि त्याचा जो मूळ पुरुष आहे इक्ष्वाकू आपण ज्याला म्हणतो आणि त्याची सगळी जी वंशावळ आहे त्या सूर्या वंशीय मालिकेतला हा शुद्धोधनाच्या पोटी आलेला सिद्धार्थ. दुसऱ्या बाजूला कुलीय जो वंश आहे त्याच्यामध्ये जो काही छोटी यशोधरा किंवा ज्याला आपण सिद्धार्थाची पत्नी म्हणतो त्यांचा तो पुत्र आहे, मुलगी आहे. आणि अशा वंशातून म्हणजे इकडं शुद्धोधन आहे तिकडं महामाया आहे किंवा तिकडं एखादी प्रजापती त्याची बहीण पण आहे, अशा माध्यमातून सिद्धार्थाचा जन्म झाला. आणि म्हणून शाक्य आणि कोलीय या दोन वंशातून सिद्धार्थाचा वंश निर्माण झालेला. असं जरी असलं, ज्यावेळेस भगवंत संबोधी प्राप्त झाल्यानंतर आपल्या शुद्धोधनाच्या घरी येतात किंवा आपल्या कपिलवस्तूला येतात, सिद्धोधनाला खूप त्रास होतो की इतका मोठा राजपुत्र माझ्या घरी आज दारू दारू फिरत आहे आणि भिक्षा मागत आहे. सिद्धोधनाच्या सूर्यवंशी जे बसलेलं होतं की मी सूर्यवंशी आहे किंवा माझं सगळं जो इज्जत आहे माझी जी खानदान आहे ती सूर्यवंशाची आहे आणि या सूर्यवंशाचा राजपुत्र दारू दारिद्री भीक मागत आहे, अतिशय मोठं त्याला दुःख झालं. दिव्य सारनं पण म्हटलेलं आहे तो संदर्भ नंतर येईल. आणि मग शुद्धोधनाला इतका मोठा त्रास होतो आणि आपल्या मुलाला म्हणतो की माझ्या घरी तुला आमंत्रण येतो आपल्या घरीच. पण सिद्धार्थ म्हणतात की मी आता शाक्य वंशाचा राहिलेलो नाही, मी आता शाक्य वंशाचा राहिला नाही तर मी कुठल्या वंशाचा झालेलो? आता बुद्ध वंशाचा झालेलो. माझ्यामध्ये जो काय वंश आहे तो कुठलाही आता बुद्ध वंशाचा. आणि म्हणून आपल्याला या कथेतून किंवा या माध्यमातून बुद्धाच्या चरित्रातून हे बोध घेता आला पाहिजे की आपले जे वंश आहे आपण त्याच्यासाठी खूप मोठा झगडा करतो, वारसासाठी आपण खूप मोठा झगडा करतो, भांडणं करतो, संघर्ष करतो, भावाभावाशी आणि आपल्या सगळ्या आई वडिलाशी भांडत असतो. आणि म्हणून ही शिकवण शाक्य वंश आणि कोली वंशामध्ये खूप मोठा संघर्ष झालेला आपण पाहिलेला आहे. परंतु जेव्हा संबोधी प्राप्ती झाल्यानंतर सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर आपल्या शाक्य वंशामध्ये येतात आणि कपिल वस्तूला विषयात येतात, शिद्धोधनाच्या दारासमोर उभा राहतात, त्यावर ते स्मरण करून देतात की मी ना शाक्य कुलाचा आहे ना कोलीय कुलाचा आहे तर माझं कुल कुठलं आहे? बुद्ध कुल आहे. आणि हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. आपण जेव्हा संघामध्ये येतो आणि धम्मात आचरण करतो आपल्याला ही अतिशय मोठी शिकवण घ्यावं लागेल की आमचा वंश कुठला राहिला आता, कुठला कांबळे आणि सोनवणे किंवा वानकडे आणि रायपुरे राहिले नाही, आपला वंश आता कुठला आहे? बुद्ध वंश आहे. सुचिरत्न आपण आपण जे म्हणतो किंवा शीलघोष म्हणतो किंवा बाकीचे धम्मचर्य आपण जेव्हा अतिशय सुंदर नाव धारण केलेलं आहे, आपल्याला अतिशय मोठं उदाहरण सांगता आलं पाहिजे की माझा जो वंश आहे तो कुठला आहे? बुद्ध वंश आहे. आमचा वंश तो बुद्धाचा वंश आहे. आणि हे आपल्याला शिकता आलं पाहिजे की बुद्धानं त्या वेळेला अतिशय उत्तर दिलं की माझा वंश बुद्धाचा आहे, तो आपल्याला सांगता आला पाहिजे. आणि अतिशय मोठं शिकून आपल्याला माहित आहे की वारसा हक्क जेव्हा राहुल मागतो की पितात्री मला तुमचा वारसा हक्क पाहिजे, तुमचं जे काही तुम्ही जे कमवलेलं सगळी संपत्ती आहे ती मला पाहिजे, त्यावेळेस भगवंत राहुलला काय देतात? तू मागितलेलं आहे म्हणून मी तुला देत आहे ना, तर माझी काही तुझी इच्छा नव्हती परंतु तू मागितलेलंच आहे, तर हे भिक्षापात्र माझं काय? हा माझा वारसा आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बुद्ध वंशाची दीक्षा खऱ्या अर्थानं बुद्धानं राहुलला दिलेली आहे आणि तेच वंश आजपासून चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. या माध्यमातून आपल्याला तो भाग बघता आला पाहिजे. आणि आपल्या जे वंश आहे आपण ज्याच्याबद्दल अतिशय मोठा अहंकार आणि अभिमान राहतो गौरव राहतो त्या सगळ्या वंशाचा आपण उच्छेद केला पाहिजे, त्या त्याग केला पाहिजे आणि बुद्ध वंशाला वाढवण्याचं काम, बुद्धाचा अंश वाढवण्याचं काम आपल्यामध्ये निर्माण झालं. दुसऱ्याच्या दोन अतिशय महत्वाच्या दुसरी जी कथा आहे त्यामध्ये मी सांगणार आहे की सिद्धार्थाला दोन माता होत्या. पहिली माता जिनं जन्म दिला महामायेनं, असं म्हणतात की कुठलाही बोधिसत्व जन्म घेण्यासाठी जेव्हा अतिशय मोठं ऐश्वर संपन्न आणि शेत संपन्न एखादी स्त्री बघतो आणि तिचा तिचं जे काही गोद आपण ज्याला म्हणतो ते बघतो, तर त्या अतिशय संपन्न आणि शील संपन्न अशा महिलेच्या गोदमध्ये जन्म घेण्याची किंवा तिच्या गर्भामध्ये जन्म घेण्याची सुमेध इच्छा व्यक्त करतो स्वप्नाच्या माध्यमातून. दहा महिने आणि दहा दिवसानंतर अतिशय मोठा एक बालक जन्माला येतो आणि अवघ्या सात दिवसामध्ये महामायेचं निधन होत. आता याच्या पाठीमागे असं काही काही मिथक आहे का? त्याच्या पाठीमागे काही संदेश आहे का? सात दिवसानंतर एखादी मृत्यू माता होते त्याच्या पाठीमागे अतिशय मोठा अर्थ आहे की असं म्हणतात की एखादा महापुरुष जन्म झाल्यानंतर, महापुरुषाला जन्म दिल्यानंतर ती माता कूस बदलते. कूस बदलते म्हणजे आपल्याकडे भूकंप होतात का नाही? धरणी माता धरणीकंप झाली की काय होतात? सगळं गडप झाल्या जातं. सगळं जे काही जग आहे ते गडप होतं आणि नवीन सृष्टी निर्माण होते. आणि महामायेने जन्म दिल्यानंतर सात दिवसामध्ये त्या मातेनं कूस बदलली. याचा अर्थ आहे की आता मला जे काही माझं जे काही काम होतं या जगामध्ये अतिशय मोठा पुत्र देण्याचं, ते काम आता माझं झालेलं आहे. याच्या पुढचं काम माझ्या हातामध्ये नाही, कारण ते मी करू शकत नाही. त्याच्यासाठी दुसऱ्या मातेची गरज असते. आणि म्हणून महामातेचं अतिशय मोठं कार्य त्या ठिकाणी संपून जातं आणि दुसरं पालन पोषणाचं काम प्रजापतीच्या मागे येतं. बघा, अतिशय ज्या आपल्या माता बहिणी आहेत त्यांना ते अतिशय मोठं कमाल वाटेल की इतका मोठा महापुरुष पालन, त्याचं पालन पोषण करण्याचं ते अतिशय मोठं काम प्रजापतीने केलेलं आहे. या दोन मातांनी एक महापुरुष घडवलेला आहे. इव्हन संबोधी प्राप्त झाल्यानंतर बुद्धाच्या पहिलीची शिष्य आपण म्हणतो, स्त्री शिष्य किंवा महिला शिष्य, त्याच्यामध्ये जगामध्ये कुठं घडले नसताना असं घडलेलं आहे. कुठं घडलं का? सिद्धार्थाने मातेच्या संदर्भामध्ये ही अतिशय मोठी एक क्रांतिकारी घटना आहे की एक मुलगा आपल्या आईला दीक्षा देतो, ब्रह्मदीक्षा देतो आणि बुद्धत्वाचा जन्म तिच्यामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतो किंवा अरहंताची निर्मिती तिच्यामध्ये होऊ शकते. असा अतिशय मोठा दुर्दम आशयवा स्त्रियाबद्दलचा बुद्धानं आपल्या मातेमध्ये पाहिलेला आहे. आणि दोन मातांनी युक्त, एक जन्म देणारी आणि एक पालन पोषाने, अशा अतिशय दोन मातांनी युक्त सिद्धार्थाचं पालन पोषण झालेलं आहे. आणि बुद्धत्वाच्या निर्मितीनंतर संघाच्या निर्मितीमध्ये, दक्षिणी संघाच्या निर्मितीमध्ये प्रजापतीनं अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण बघूया, सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर दोन भविष्यवाणी झालेल्या आहेत. आसित मुनी आपल्याला माहित आहे हिमालयामध्ये तपश्चर्या करतायत, कपिलवस्तूमध्ये जन्म झालेला आहे, आकाशवाणीनं कळालेलं आहे त्यांना. कारण आपण जरी आता आकाशवाणी दुसऱ्या अर्थानं म्हणत असलो तरी अशी काही मानसिक शक्ती आपल्यामध्ये आहे की इथं काहीतरी घडलेलं आहे त्याचा आपल्याला सहज झलक मिळत. आणि आसित मुनी धावत धावत येतो आणि म्हणतो की तो पुत्र, तो अतिशय मोठा जो काही पुत्र आहे तो कुठं आहे? दैदित्यमान ज्याची जग वाट बघत आहे असा पुत्र कुठं आहे? त्याच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे. आणि पाहिल्यानंतर त्याला दुःख होतं आणि आनंदी होतो. दोन्ही गोष्टी अतिशय मोठ्या आसित मुनीमध्ये घडून येतात. एका बाजूला अतिशय मोठा परम आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला अतिशय मोठं दुःख पण आहे. शुद्धोदन कळत नाही की हा अतिशय मोठा सिद्धी पुरुष झालेला आहे, पण याच्या डोळ्यामध्ये आसूर पण येत आहेत आणि चेहऱ्यावर तेज पण आहे. काय झालेलं आहे महाराज? काय झालेलं आहे का? हा पुत्र काय काय घेऊन आलेला आहे का सोबत? तुम्ही हसत पण आहेत आणि रडत पण आहेत. आणि मग असं तुम्ही सांगतो की मी हसण्याचं काम असं आहे, माझं आनंदाचं किंवा माझ्या तेजपूर्ण जे काही चेहरा दिसत आहे त्याच्या पाठीमागचा असा आहे की हा मुलगा जर संसाराच्या बाहेर गेला, संसारामध्ये रमला नाही, तर त्याला संबोधी प्राप्त होईल. तो जगावर मैत्रीचं राज्य करेल, करुणेचं राज्य करेल. आणि तो संसारामध्ये रमला तर काय होईल? चक्रवर्ती सम्राट होईल, तो जगाच्या भूमीवर राज्य करेल. आणि या दोन्ही गोष्टी बघण्यासाठी मी नसेल आणि म्हणून मला दुःख वाटत. आता या दोन भविष्यवाणी झालेल्या आहेत. एक तर तो संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, या सगळ्या भूमीवरचं राज्य त्याच्या स्वाधीन होईल. परंतु त्याने संसार त्याग केला तर भूमीवर राज्य करणार नाही, परंतु लोकांच्या हृदयावर राज्य करेल. आता या गोष्टीचा बोध काय घ्यायचा? आपण भांडणं करतो का नाही? संघर्ष करतो आपच्या आपसापसामध्ये. कशामध्ये? आपल्याला वाटतं की याच्यावर मी मालकी हक्क करावा, हे माझ्या हातात असावं, हे माझ्या ताब्यात असावं, आणि म्हणून भूमीवर राज्य करण्यापेक्षा हे जे सगळे आज चाललेलं आहे भांडण जगामध्ये आणि सगळ्या विश्वामध्ये त्याच्यावर हेच आहे की आपण या भूमीवरचं राज्य स्थापन करावं, भूमीवरची सत्ता स्थापित करावी. पण बुद्धाचा अतिशय मोठा संदेश आहे. ग्रहत्यागाचं उत्तर किंवा ग्रहत्यागातून जे काही त्यांनी जगाला उत्तर दिलेलं आहे ते हेच आहे की आपल्याला भूमीवर राज्य करण्यापेक्षा या भूमीवर जे काही लोक राहतात त्या लोकांच्या हृदयावर राज्य करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी आपण झोकून देऊया. बुद्ध धर्माचं इतकं मोठं अतिशय मोठं दुःखमुक्तीचं कार्य आहे की त्याच्यामध्ये असंख्य लोकांना आपली गरज आहे. त्याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, त्याच्यासाठी धर्मप्रचारासाठी आपण पुढे जाऊया. आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला हृदयामध्ये मैत्रीचं स्थान निर्माण करता आलं पाहिजे आणि बुद्धाचा खरा जो वारसा आहे त्या वारसाला आपल्याला पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. आणि म्हणून या दोन भविष्यवाणीपैकी एक भविष्यवाणी आपण ज्याला म्हणतो ती खरी झाली आणि बुद्ध हृदयावर राज्य करू लागले, मैत्रीचं राज्य करू लागले. जेव्हा बुद्ध मोठे झाले, तरुण झाले, शाक्य संघाचे सभासद झाले, संघाचे सभासद झाले त्यावेळेस मामा आणि आत्यामध्ये किंवा ज्याला आपण हे दोन नाते म्हणतो, इकडचे मामा होते शाक्य आणि इकडचे आत्या होते, यांच्यामध्ये भांडणं झाले. आणि भांडणाचं मूळ होतं रोहिणी नदीचं पाणी. आणि म्हणून सिद्धार्थाच्या आणि बुद्धाच्या जीवनामध्ये दोन नद्या अतिशय मोठं स्थान ठेवतात. ज्याच्यामुळं ग्रहत्याग झाला अशी रोहिणी नदी, नदीच्या पाण्यावरून भांडणं होतं. परंतु का भांडण होतं? पहिल्यांदा पाणी कोण घ्यायचं, शाक्याने घ्यायचं का कोळियाने घ्यायचं? आणि यामध्ये पहिल्यांदा कोणी घ्यायचं हा प्रश्न अतिशय मोठा कधीच घेतला आणि त्याचं उत्तर भेटलं नाही. प्रत्येक म्हणत होते की आमचा अधिकार प्रथमता आहे, आम्ही पहिल्यांदा पाणी घेणार. आणि या पहिल्या बाबीपासून संघर्ष सुरू झाला आणि असं ठरलं की आपण युद्धाला आता सामील होत आहोत. आणि म्हणून त्याच्यातून ग्रहत्याग केला. बाबासाहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने ते मांडलेलं आहे. रोहिणीच्या पाण्याच्या तंट्यावरून बुद्धाचा ग्रहत्याग झाला, संघाची शिक्षा त्यांना भोगावी लागली आणि कपिलवस्तू त्यांना सोडावी लागली. हे अतिशय मोठं स्थान रोहिणी नदीच्या त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि दुसरी नदी जिथं बसून जिथं आचरण करून सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली अशी निरंजना नदी. दोन नद्या अतिशय मोठ्या जीवनामध्ये सिद्धार्थाला उभारी देतात. एक ग्रहत्याग सोडवते आणि दुसरी ग्रहत्याग कशासाठी केला त्याचं उत्तर देते. बघा, सुजाताची खीर खाल्ली, गलित गात्र झाले त्याच्यामध्ये त्यांचं शरीर, आणि असं वाटतं की या शरीरच जर नष्ट झालं तर ज्याच्यासाठी ग्रहत्याग केला होता त्या कारणाचं काय, त्या संघर्षाचं उत्तर काय, त्या दुःखाचं मूळ काय हे मला शोधता येणार नाही. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये त्यांनी प्रण केला. सुजाताची खीर खाल्ली, पात्र फेकलं, ते काळराजाच्या नदीमध्ये गेलं, तो भाग आपण विस्ताराने पाहिलेला. परंतु ज्या संकल्प आपण म्हणतो ते संकल्पाचे स्थान या दोन नदी अतिशय महत्वाचे आहेत. ग्रहत्यागाचं कारण रोहिणी आणि ग्रहत्यागाच्या कारणाच्या पाठीमागे जे उत्तर आहे त्या उत्तराची जी काही मीमांसा झाली, जी तपश्चर्या झाली, जे अतिशय मोठं चिंतन झालं बौद्धवृक्षाखाली, आपण सगळे बुद्धाकडे घेऊन आलेले आहे, जाऊन आलेले आहे. आपण जर ती महानदी आणि ते सगळ्या निरंजना पाहिल्या तर अतिशय मोठं त्या नद्यांचं अतिशय मोठं तिचं वास्तव्य आहे. बौद्धवृक्ष तिथे गेलो आणि समोर अतिशय मोठी नदी आहे. या नदीवरून त्यांना अतिशय मोठं काय झालं, संबोधी प्राप्त झाली आणि उभारी आली. हे पात्र जर उलट्या दिशेला गेलं तर निश्चितपणे मला या जीवनामध्ये काय प्राप्त होईल, ज्याची प्राप्तीसाठी मी ग्रहत्याग केला आहे त्या गोष्टीची प्राप्ती होईल, अतिशय मोठा आत्मविश्वास त्यांना प्रदान करण्यात आला. आणि म्हणून या दोन नद्या त्यांच्या जीवनामध्ये अतिशय मोठं स्थान निर्माण करतात. पुढे जाऊया. दोन त्यांचे अतिशय मोठे सेवक आहेत. बघा, पहिला जो सेवक आहे युवा सिद्धार्थ आहे, चाललेला आहे घराच्या बाहेर, कदाचित पहिल्यांदा बाहेर पडला असेल जिकडं या नगरामध्ये फिरतोय कपिलवस्तूमध्ये. आणि या सगळ्या नगरामध्ये फिरता फिरता चार दृश्य त्यांना दिसतात, चार घटना दिसतात. आणि प्रत्येक घटनेला तो छन्नाला विचारतो की छन्ना हे काय दिसतंय मला, हे असं का दिसतंय, तर तसं का दिसतंय, हे अशा बाबतीत माझ्यामध्ये घडेल का. आणि छन्न बघा सेवक आहे, परंतु प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीने करतो. या गोष्टीमध्ये हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे की सिद्धार्थ राजपुत्र असला तरी त्याचं संभाषण कोणाशी सुरू आहे? आपल्या सेवकाशी सुरू आहे. माता पितू उपठाना म्हणतो आपण, माताची पूजा करतो, पिताची पूजा करतो, पण उपठान आपण ज्याला म्हणतो, उपस्थान, सेवक आपला, आपल्याला मदत करणारा, त्याचा त्याच्याशी आपण चर्चा करतो का, त्याचा आपण ऐकतो का? आणि या संदर्भामध्ये हा अतिशय महत्वाचा भाग आहे की सिद्धार्थानं जे काही संभाषण केलं छन्नाशी, त्या छन्नाशी अतिशय मोठ्या पद्धतीनं ग्रहणशील झालेला आहे. आपल्याला या कथेतून हा शोध घ्यायचा आहे की आपण आपल्यापेक्षा जे लहान माणसं आहेत, आपल्यापेक्षा जे कनिष्ठ माणसं आहेत, आपल्यापेक्षा कमी शिकलेले आहेत, त्यामुळे आपल्यापेक्षा कमी बुद्धीचे आहेत, त्यांचं आपण ऐकतो का? त्यांच्याप्रती आपण ग्रहणशील जातो का? आणि म्हणून छन्नाशी संपर्क करताना, त्याचे संभाषण करताना सिद्धार्थ राजपुत्र असले तरी त्याचं ते ऐकून घेत आहेत. आणि म्हणून एक मार्गदर्शक आपण ज्याला म्हणतो, अतिशय मोठं ज्याला सल्ला देण्याचं काम करतो, तो छन्न करतो. हा पहिला सेवक आहे. आणि दुसरा सेवक आपल्याला माहित आहे, बुद्ध तो प्राप्त झाल्यानंतर पुढचे जे काही 17-18 वर्ष आहेत त्यांचा सेवक म्हणून आनंद त्यांचा पुढे येतो. आणि अतिशय मनोभावे श्रद्धाभावनेनं आनंदानं बुद्धाची सेवा केली आहे. पण अतिशय स्वाभिमानानं, सेवक म्हणजे आजकाल आपण जे नोकर समजतो त्या अर्थानं नव्हे, तर उपस्थान अतिशय मोठा शब्द आहे, ज्याच्या खरोखर त्याचं स्थान आहे. उपस्थान ज्याला आपण म्हणतो, उपस्थान ज्याला म्हणतो, बुद्धानंतर ज्याचं स्थान आहे असा तो त्याचा, आपण आजच्या भाषेमध्ये त्याला पीए म्हणतो, पर्सनल असिस्टंट म्हणतो, किंवा त्याचा स्वीय सहायक म्हणतो. अशा पद्धतीनं आनंदानं त्यांची सेवा केलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट अतिशय मोठं हृदयपूर्वक ऐकलेली आहे. आणि आपल्या जवळचे जे काही कनिष्ठ लोक आहेत ते आपल्या प्रती ग्रहणशील आहेत का आणि आपण त्यांच्या प्रती ग्रहणशील आहोत का, या कथेतून आपल्याला बघता आलं पाहिजे. नाहीतर तो कोण मला सांगायला गेलेला आहे, तू मला कसा सांगू शकतो? अशा प्रकारच्या अतिशय मोठ्या अहंकारामध्ये आपण जगतो. आणि मग छन्न असेल किंवा आनंद असेल, हे जरी कमी असले बुद्धत्वाच्या लेवलला किंवा बुद्धत्वाच्या अनुभवामध्ये, तरी बुद्धानं त्यांचं ग्रहणशील आपल्याला माहिती, आनंदानं 8 गोष्टी त्यांनी ठेवलेल्या होत्या की गौतमाने किंवा भगवंताने जरी मला सेवक म्हणून निवडला असेल तरी सुद्धा मी या 8 मान्य असतील गोष्टी तर तुमचा सेवक होण्याची तयारी दाखवतो, अशा प्रकारचा आनंदाने त्याला सांगतो. आणि म्हणजे हे जे अतिशय मोठं संभाषण आहे ते संभाषण आपल्याला करता आलं पाहिजे आपल्यापेक्षा कमी लोकांसाठी. त्याच्यानंतरचा 6वा मुद्दा आहे की बुद्धानं सिद्धार्थाच्या जीवनामध्ये असताना 2 आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे, अलरकाराम असते किंवा उद्धव रामपुत्र असते. या 2 आश्रमामध्ये आपला अतिशय मोठा ध्यान साधनेचा सराव केलेला आहे, शिकलेला आहे. आनापानसती आपण जी ध्यान साधना करतो, त्याच्यानंतर समाधी मार्गाचा आचरण आपण जे म्हणतो, आणि राम उद्धव रामपालकडे गेल्यानंतर ज्या 8 ध्यानाचा आपण सराव म्हणतो, पहिले ध्यान ते 8वं ध्यान, अगदी नैव संज्ञा नव संज्ञा आपण हाते म्हणतो, अशा 8व्या ध्यानापर्यंत शिक्षण त्यांच्याकडे घेतलेलं आहे. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सिद्धार्थाला वाटतं की ज्याच्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे या दोघाकडे ती उपलब्ध नाही. अलारकारानंतर काय म्हटलेलं आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ आता माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच उरलेलं नाही, माझ्याकडे जे जे होतं ते तुला सगळं दिलेलं आहे, आता माझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे तुला देण्यासाठी, हा जो आश्रम मी स्थापन केलेला आहे त्या आश्रमाची गादी मी आता तुला देऊ शकतो. सिद्धार्थानं सगळे गुरु काय केले, माग सोडले. आणि शेवटी आपल्याला माहित आहे की उद्धव रामपुत्र सोडले, अलंकारान सुटले, आणि सगळ्याच्या मार्गानं सगळ्याच्या मदतीनं सिद्धार्थाला वाटलं की मी 7व्या वर्षी जांभळाच्या झाडाखाली जो अनुभव घेतलेला होता तो अनुभव मला कुठंच आला नाही. भृगु आश्रमात आला नाही, अलंकारांच्या आश्रमात आला नाही, उद्धव रामपुत्राच्या आश्रमात आला नाही, आणि सगळे आश्रम अतिशय मोठं शिक्षणानं दिलं असलं, श्रेणीबद्ध शिक्षण पद्धती असली, अकॅडमिक पद्धती असली, तरी बुद्धाला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. आणि मग ज्यावेळेस ते 40 दिवसासाठी बसले, एकच अनुभव पाठीशी आला, आणि तो अनुभव होता आषाढी पौर्णिमेच्या किंवा आषाढीच्या त्या महिन्यामध्ये जे काही नांगर टाकले जातात आमच्या शेतामध्ये, तर त्यांना आठवलं की मी जांभळाच्या झाडाखाली बसलेलो होतो आणि तिथं मला शांती लाभली होती आणि तिथं माझा खूप मोठा अनुभव आला होता. तो मैत्री भावनेचा आनंद पुन्हा त्यांनी बोधी वृक्षाखाली प्राप्त केला आणि असं म्हणतात की त्यांना संबोधी प्राप्त होईल. या कथेच्या माध्यमातून किंवा या संदर्भाच्या माध्यमातून आपल्याला काय शिकता येईल? आपण गेल्या 30-40 वर्षापासून संघाच्या सान्निध्यात आहोत. मला 25 वर्ष झाली, काही लोकांना 40 झाले असतील, काही लोकांना 35 झाले असतील. आपल्या सगळ्याचा अनुभव असा आहे की सहाय्यक असताना आपल्या अतिशय मोठ्या प्रीतीच्या अवस्था निर्माण झालेल्या होत्या. काय करू आणि काय नाही अंगावर शहरे याचे ध्यान करताना एखादं वाचन सुप्त केलं तर त्याला कुठं व्यक्त करू अशा प्रकारच्या अतिशय मोठ्या प्रेरणेच्या आणि उत्साहाच्या भावना होत्या. परंतु या सगळ्या रहाटगाड्यामध्ये आज असं झालंय की असं वाटतं की सगळं संपलं का काय. आणि म्हणून सातव्या वर्षी जो सिद्धार्थाला अनुभव आला होता तांबड्याच्या वर्षाखाली तोही आपण घेतलेला आहे सहाय्यक असताना. पण आलापकारांकडे गेलो आपण, उद्धव रामपुत्राकडे गेलो, भृगु ऋषीच्या आश्रमात गेलो, पण आपल्याला काही भेटलं नसेल तर आपल्याला तोच अनुभव येणार आहे की ज्या सहाय्यक पातळीवर मला जो काही अनुभव आलेला होता, परस्पर कल्याण मित्रतेचा जो माझ्यामध्ये अनुभव आला होता, त्या अनुभवाची खात्री आपल्याला पुन्हा ज्याला आपण रिमाइंड म्हणतो, ज्याला आपल्याला पुन्हा आठवण करण्याचा पुन्हा स्मरण करण्याची गरज आहे. आणि मला वाटतंय या कथेच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभव घेता आला पाहिजे. त्याच्याकडे आपण फिरता आलं पाहिजे की ती माझी जी काही अवस्था होती ती नवशिक्याची होती, नवीन शिकता येईल का अशा भूमिकेत होतो. आज आपण ब्रह्मचारी म्हणून अतिशय मोठे झालो, ब्रह्ममित्र म्हणून मोठे झालो, परंतु नवशिक्याची जी भूमिका आहे ती गमावून बसल्यामुळे काय झालं, काय झालं? जपानी जैन कथा आपल्याला माहित आहे, चहा होतच आहे, बशीमध्ये जात आहे, खाली होत आहे. आणि म्हणून आपलं तसं झालेलं आहे की मुझे सब कुछ आता आहे, मुझे कुछ शिकण्याची कुछ जरूरत नाही. आणि त्याच्यामुळं प्रीतीचे अनुभव येण्यासाठी नष्ट झालेत आपले, प्रसृतीचा अनुभव येण्यासाठी नष्ट झालेला आहे. आणि म्हणून पुढची जी अवस्था आहे समाधीची जी आपल्याला प्राप्त होऊ शकते त्या अनुभवाशी जर आपण बांधलेलं राहिलो तर प्रीती सुख आणि समाधी पुढचं अंग आपल्यासाठी अतिशय मोठं जवळच आहे. समाधीचं द्वार असं म्हणतात की तुम्ही ज्या वेळेस सहजपणे उघडू जाऊ शकता त्याच्या भूमिका त्याच्या मागचं पाऊल असं असेल की आपण जर आनंदी असू, आपण जर सुखाच्या अवस्थेमध्ये असू, तर समाधीचं द्वार ज्या ज्यावेळेस आपल्याला वाटलं त्या त्यावेळेस आपण उघडू शकतो. आणि ह्याच या प्रसंगातून आपल्याला ते शिकता आलं पाहिजे की बुद्धानं ते आपल्याला मार्ग दिलेले आहेत. सातवी गोष्ट आहे, बुद्धाच्या जीवनामध्ये दोन अतिशय महान भोजन दिलेले आहेत आणि बुद्धाने त्याची अतिशय मोठी वाखाणणी केलेली आहे की बुद्धाच्या आयुष्यामध्ये या दोन भोजनांना अतिशय मोलाचं स्थान आहे. त्याच्यातून त्यांना अतिशय मोठं पुण्यकर्म प्राप्त होईल, त्यांची कीर्ती प्राप्त होईल, त्याच्यातून त्यांना सामर्थ्य मिळेल, सुख मिळेल आणि त्यांचं पुण्यकर्म वाढेल, ख्याती वाढेल. कुठले दोन भोजन आहेत ते? पहिलं भोजन संबोधी प्राप्तीच्या अगोदरचं भोजन. पण त्याची परंपरा एवढी झाली आता प्रत्येक पौर्णिमेला आपण खीर दान करू लागलो, म्हणजे शीलवर परामर्श आपण किती मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे. म्हणजे सुजाताने खीर दिल्यामुळं संबोधी प्राप्त झाली का? असं होत असेल तर मग आपण प्रसाद वाटणं सुरू करूया. म्हणजे बुद्धाने जो सत्याचा मार्ग सांगितला, ज्ञानाचा मार्ग सांगितला, त्या सगळ्या गोष्टीवर पाणी पुरवण्याचं काम कोण करत आहोत? आपण करत आहोत. आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे लोक काय येत नाहीत. बुद्धाचा जो खरा मार्ग आहे तो आचरणाच्या माध्यमाचा आहे, शिलाच्या माध्यमाचा आहे, समाधीचा मार्ग आहे. हे मार्ग आम्हाला नको, आम्हाला फक्त काय पाहिजे? अगदी चैत्र भरण्यापासूनचे चैत्र महिना ते फाल्गुन महिना या 12 पौर्णिमामध्ये आम्ही किरदान केल्याचे आम्ही काय झालो, बौद्ध झालो. आणि म्हणून या दृष्टीमध्ये सिद्धार्थाला जे किरदान दिलं, संबोधित प्राप्तीचं जे भोजन दान दिलं, ते अतिशय मोठं पुण्यकर्माचं. आणि म्हणून अजरामर झाली सुजाता. सुजाताची ख्याती आजपर्यंत आहे, तिच्या नावाने किरदान केलं जातं. आणि दुसरं भोजन आपण म्हणतो, दुसरं भोजन आहे जे लोहारान दिलं, सुंदर नावाच्या लोहारान दिलं. त्याला माहीत नाही तो आनंदाला भोजन दान करतोय की माझ्या घरी माझी जी इच्छा होती की माझ्या घरी कधीतरी बुद्ध यावेत आणि मी त्यांना आनंदाने भोजन दान करावं, अशा आनंदातून तो भोजन दान देत आहे. पण त्यांना माहित नाही की या भोजनामध्ये काहीतरी विषाचा अंश मिळालेला आहे आणि ते बुद्ध निवांतपणे खात आहेत. बुद्धाला माहित आहे की त्याच्यामध्ये विष निर्माण झालेला आहे तरी बुद्ध शांतपणे खात आहेत आणि मग आनंदाला उपदेश करतात की आनंद आता माझं परिनिर्वाण होत आहे आणि अशा अशा गोष्टीमुळे झालेला आहे. सुंदरांना मात्र त्याची शिक्षा होऊ नये, सुंदरापर्यंत ती गोष्टी होऊ नये आणि म्हणून फक्त आनंदाची ते शेअरिंग करतात. परंतु त्याच्यातून या अन्नदानातून जरी त्याने त्याच्या विषयामध्ये रुपांतर झालं असलं तरी त्याच्यातून सुंदरला काय मिळणार आहे, दीर्घ आयुष्य मिळणार आहे. बघा, सिद्धार्थाचं किंवा गौतमाचं आयुष्य तर नष्ट व्हायला लागलं पण त्या दानातून त्या पुण्यकर्मातून सुंदरला काय मिळतं, दीर्घायुष्य मिळतं, त्याची ख्याती मिळेल, त्याचे पुण्य होईल, त्याला सुगती मिळेल, त्याला सामर्थ्य मिळेल. अशा प्रकारचं अतिशय मोठं शिकवण याच्यातून बुद्ध देतात. आठवा मुद्दा मी तुमच्या समोर सांगत आहे की सिद्धार्थाच्या किंवा बुद्धाच्या जीवनामध्ये दोन लांछन झालेली आहेत, अतिशय मोठे लांछन झालेले. एक सुंदरीचं आहे, सुंदरी रोजच्या संध्याकाळी संध्याकाळ झाली की निघायची आणि लोकांना विचारलं कुठं जात चालली, ती काय उत्तर द्यायची, फक्त केवळ दोन वाक्य विचारायची, श्रमण गौतमाकडे. कुठं चाललेली सुंदरी? श्रमण गौतमाकडे. सकाळी पुन्हा यायची, लोक विचारायची सुंदरी कुठून आली, दोनच वाक्य विचारायची, श्रमण म्हणजे रात्र कुठं घालवली, ही काय म्हणायची, श्रमण गौतमाकडे. दोन लांछन बुद्धाच्या जीवनामध्ये अतिशय मोठं आलेलं आहे आणि काही महिन्यानंतर त्या सुंदरीचं काय करण्यात आला, खून करण्यात आला, आरोप टाकण्यात आला की जे काही झालं सिद्धार्थामध्ये, गौतम बुद्धामध्ये आणि त्या सुंदरीमध्ये आणि त्याच्यातून जे काही निर्माण झालं, शिष्यांनी त्या सुंदरीची हत्या केली. नंतरचा प्रसंग आपल्याला माहित आहे की दोन दारुडे त्या भट्टीत बसले, चर्चा केली, त्यांना मग पोलिसांनी पकडलं, तो भाग वेगळा आहे. परंतु बुद्धाच्या जीवनामध्ये सुद्धा असे लांछन लागू लागले शकतात किंवा त्यांच्यावर आरोप घेतले जाऊ शकतात, त्यांच्यावर अतिशय मोठे असे आरोप टाकले जाऊ शकतात. ही सत्यता आपल्याला कधीही नाकारता कामा नये. त्याच्यातून अतिशय मोठ्या सामर्थ्याने बुद्ध पुढे आले. उलट शिष्याने शिकवण दिली की माझे शिष्य अशाही प्रसंगी जर सहनशील जात असतील तर ते माझे शिष्य आहेत. चिंचाचं जर उदाहरण आपल्याला माहित आहे, चिंताई अशा प्रकारचा अतिशय मोठा आरोप करते, भगवंत अशा प्रकारचं प्रवचन देत आहेत. मला वाटतं प्रसन्नजीत राजाच्या राजवाड्यामध्ये तो प्रसंग आहे. प्रसन्नजीत राजे आहे, सगळे सेनापती आहे, सगळे राजवाडे आहे, सगळे दरबारी बसलेले आहेत. भगवंत तिथं प्रवचन करत आहेत आणि चिंता तिथं धावत धावत येते आणि येडी पिकवून तिथं काय करते की हे बघा सगळ्या जनतेनं की जसं तुम्ही प्रवचन देत आहेत, अतिशय मोठा जो हा प्रवचन करतो त्याला म्हणतो, त्याचे कर्म तुम्हाला माहित आहे, हा जो गर्भ माझ्यामध्ये दिसतो त्याचा कोण पिता आहे, आणि सरळ असे आरोप करते. सिद्धार्थ गौतम अतिशय शांत आहे, भगवान बुद्ध अतिशय शांत आहेत. भगवंत म्हणतात की जे काय झालं, अतिशय सुंदर वाक्य आहे भगवंताचं, जे काय झालं ते तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, सत्यता या दोघांना माहित नाही, सत्यता कुणामध्ये, केवळ तुला सत्य माहित आहे आणि केवळ मला सत्य माहित आहे. आणि भगवंत शांत राहतात आणि भगवंत शांत झाल्याचे पाहून मग हिला खूप मोठा उत्साह येतो की बघा बघा तुमचा गुरु काय झाला, इथं शांत राहिला आणि त्याचे सगळे आरोप कसे आहेत मी केलेले खरे आहेत. आणि म्हणून तो हसू लागले आनंदानं आणि हसण्याच्या या बेभान हसण्यामध्ये काय झालं, आमच्या भाषेमध्ये त्याला ठोंब्या म्हणतात. ठोंब्या म्हणजे जे काही आपण वाटतो ना ते पोळपाटावर किंवा ह्याच्यावर आपण मानतो, ते निष्ठून जातं आणि ते खाली पडत. आणि म्हणून लांछन कुणावरही लागू शकतात ही सत्यता आपण बाळगली पाहिजे. आपल्यावर कोणी जर म्हटलं की सुचिरत्न तुझा असा असं मला दिसून आलं किंवा तू असा असा आहे, तर आपण महिनाभर घराच्या बाहेर पडत नाही. काय होतं, लगेच आपण जे काही मार म्हणतो किलेश मार, तो किलेश आपल्याला चिटकून बसतो, आपण स्वतःला चिटकून घेतो. आणि याच्यातून हे शिकायचं आहे की जर आपल्याला सगळं सत्य माहित असेल तर कुठल्याही लांछनाला घाबरायची गरज नाही, कुठलंही तोंड लपवून घरी बसायची गरज नाही. उजळ माथाने आपल्याला पुढे आलं पाहिजे, कारण मला माहित आहे, आपल्याला माहित आहे की आपण काय कर्म केलेलं आहे आणि काय कर्म केलेलं नाही. तर या गोष्टीतून आपल्याला त्या गोष्टी शिकायचे आहेत आणि त्या आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा आहे. नववी गोष्ट अशी आहे, दोन जणांनी बुद्धाचं ऐकलेलं नाही. त्याची कथा अतिशय सुंदर आहे, त्याच्यामध्ये आपण जाऊया. बुद्ध गयेमध्ये असल्यानंतर 7-8 आठवडे घातल्यानंतर तिथं ते तपस्वानी भल्ली घेतात, ते प्रवासी असतात ओरिसाकडून तिकडे जाणारे, पेशावरला जात असतात आणि तिथं मग त्यांना बुद्ध दिसलेले आहेत, झाडाखाली बसलेले आहेत आणि ते म्हणतात की आमच्याकडे मध आणि काहीतरी आहे, तुम्ही स्वीकार करावा. मला वाटतं मागच्या ह्याच्यामध्ये सुबुतीने जे सांगितलं होतं, हे इतकं मोठं भलं मोठं दगडाचं पात्र आहे ते भिक्षापात्र. आणि मग त्याच्यानंतर उरुवेलापासून म्हणजे बुद्धगयेपासून उरुवेकडे येताना रस्त्यामध्ये तपसू नावाचं एक नग्न संन्यासी दिसतो. आता हे सगळं बुद्धाचं ते संबुद्धी प्राप्तीची अवस्था आणि या सगळ्या याच्यातून त्याला अतिशय मोठं वाटतं की हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे, ज्याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्याला जे काही शब्द त्याला डोक्यात होते किंवा जे जाण त्याच्या शब्दामध्ये होते, त्या शब्दामध्ये तो विचारतो की तुम्ही कोण आहात, यक्ष गंधर्व किन्नर मानव देव तुम्ही याच्यापैकी कोण आहात का. बुद्धानं एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे, ज्या कारणामुळं देव यक्ष किन्नर गंधर्व आणि मानव आहेत त्या कारणांचा मी काय केलेला आहे, क्षय केलेला आहे आणि म्हणून यापैकी मी कुणीही नाही. येते का ध्यानामध्ये, यक्ष झाले, किन्नर झाले, गंधर्व झाले, मानव झाले आणि देव झाले, हे कशामुळं आहे सगळे निर्माण झालेले, तृष्णेचं कारण त्यांच्यामध्ये अजून विद्यमान आहे. तृष्णेमुळे तो देव आहे, तृष्णेमुळे तो मानव आहे, तृष्णेमुळे यक्ष आहे, तृष्णेमुळे किन्नर आहे, पण या कारणांचा उच्छेद केल्यामुळं मी आता कोण झालेलो आहे, मी आता बुद्ध झालेलो आहे. आणि बुद्ध म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे त्यांनी काय केले, म्हणतात डोळे किलकिले केले आणि तो निघून गेला. बुद्धाचं जे काही त्यांनी सांगितलं की मी बुद्ध आहे, संबोधी प्राप्त केलेला आहे, कृष्णाक्षय केलेला आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं नाही, त्याला समजले असं म्हणूया आणि डोळे किलकिले केले आणि तो निघून गेला. पुढची कथा माहित आहे का तुम्हाला, याची उपक नावाची जो नग्न संन्यासी आहे त्याची कथा माहित आहे का तुम्हाला. उपक बुद्धाला न ऐकता निघून गेला, पण त्याची कथा अशी आहे बघा, नग्न संन्यासी आहे, निघंटनाथ पुत्राचा शिष्य आहे, पण पुढं असं म्हणतात त्याची जीवनाची कथा अशी आहे की तो एका कोळी माहित आहे, म्हणजे कोळ्याची स्त्री, कोळी मुलगी आपण म्हणतो, कोळ्याच्या मुलीच्या कोळींच्या प्रेमामध्ये पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. आता कोळींचे लग्न झाल्यानंतर या उपकाला कशी शिक्षा मिळते बघा, रात्रभर ते बायको काय करते, रात्रभर त्या समुद्रामध्ये रात्रभर मासे सगळे ते जाळे टाकून बस आणि सकाळी आल्यानंतर दिवसभर कुठं बस, मच्छी पिकायला मार्केटमध्ये बस, अशा प्रकारचा व्यवसाय त्याला कामाला लावून देते. कुणाला, ज्यांनी बुद्धाचं पहिलं वचन ऐकलं नाही त्या उपकाला अशा अतिशय मोठी जीवनामध्ये शिक्षा मिळते. रात्रभर मासे पकडायचे आणि दिवसभर मासे विकायचे असं सगळं संसार त्याचा चालू होतो. आणि असं म्हणतात की शेवटी या जीवनाला तो कंटाळतो आणि पुन्हा एकदा बुद्धाच्या अंतिम समयी तो येतो आणि नंतर बुद्धाचा शिष्य होतो. असा तो उपक बुद्धाचं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं हे आपण त्याच्या जीवनाकडे पाहिलेलं आहे. आणि दुसरा जो विसम त्यांच्यामध्ये जीवनामध्ये आलेला आहे, संबोधीच्या प्राप्त झाल्यानंतर पहिला उपक आला आणि संबोधी आता परिनिर्वाणात जात आहे, परिनिर्वाणाची संध्या निर्माण होत आहे, तिसऱ्या ध्यानाला बुद्ध लागलेली आहे. अशा अवस्थेमध्ये सुभद्र नावाचा एक ग्रस्त येतो, तोही व्यापारी असतो, ग्रहस्थी असतो आणि मग तिथे येऊन संवाद साधतो. आनंद म्हणतो की नाही आता परिनिर्वाणात बुद्ध जात आहे, तिसऱ्या परी चाललेले आहेत, तिसऱ्या ध्यानामध्ये आहे, तरी म्हणतो की मला बुद्धाला भेटायचं आहे. आणि अशाही अवस्थेमध्ये बुद्ध सुभद्राला शिकवण देतात आणि परिनिर्वाण झाल्यानंतर मात्र सुभद्र काय म्हणतो बघा, हा उत्सव साजरा करा, अतिशय मोठा जो कडक नियमाचा पालन करता तो आपल्यातून निघून गेलेला आहे. आता तो वृद्ध झालेला आहे, तो परिनिर्वाण केलेला आहे, आता आपल्याला कशाही कुठल्याही बंधनामध्ये राहण्याची गरज नाही आणि आपण काय करूया, उत्सव साजरा करूया. अशा प्रकारचे अतिशय मोठे व्यक्ती आपल्या या बुद्धाच्या जीवनामध्ये आलेले आहेत. रूपक नावाचा आणि सुभद्र नावाचा आपल्या जीवनात असे लोक अनेक येऊ शकतात. अनेकदा त्याला सांगू तरी सुद्धा तो आपला ऐकणार नाही आणि म्हणून त्याला सोडून द्यायचं का? रूपक जसा सगळा संसार भोगून नंतर जो उपस्थित झाला त्याला सुद्धा बुद्धाने काय केलं, क्षमा केलेली आहे आणि त्याला शिष्य बनवलेला आहे. सुभद्राला सुद्धा क्षमा करूनच शिक्षा दिलेली आहे आणि म्हणून या कथेतून आपल्याला बुद्धाचं अतिशय मोठं क्षमाशील तत्व ते आपल्याला बघता आलं पाहिजे. भगवंताच्या जीवनामध्ये दोन राजा अतिशय मोठे मौल्यवान आहेत, बिंबिसार ज्याला मगर नरेश म्हणतात आणि दुसरा आहे कौशल नरेश प्रसंजित, त्याच्याकडे मी जात नाही. परंतु त्याच्यामध्ये एक संदर्भ सांगेल, बिंबिसाराचे पाच स्वप्न होते, बिंबिसाराचे पाच स्वप्न होते, त्याच्यातले चार स्वप्न अतिशय महत्वाचे आहेत. भगवंताचं सगळं झाल्यानंतर भेट घाटी झाल्यानंतर बिंबिसार गौतमाला म्हणतात की हे गौतमा माझ्या पाच इच्छा होत्या आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत. पहिली इच्छा आहे की माझा राज्याभिषेक व्हावा असं मला वाटत होत, मी या राजाचा राजा व्हावा असं मला वाटत होत आणि ती पहिली इच्छा पूर्ण झाली. दुसरी माझी इच्छा होती की मी माझ्या एका माझ्या राज्यामध्ये सम्य समृद्ध यावं, तीही इच्छा पूर्ण झालेली आहे. तिसरी इच्छा भगवंतांनी भगवंताची माझ्या हातून सेवा घडावी, ती सुद्धा झालेली आहे. चौथी इच्छा आहे भगवंताने मला धम्म शिकवावा, ही सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि पाचवी इच्छा आहे भगवंताचा धम्म मला कळावा. पहिली इच्छा राज्याभिषेक जर सोडली, भौतिक कारणांची आहे की मला राज्याभिषेक मिळाला पाहिजे, मला राज्य मिळाला पाहिजे, पण नंतरच्या सगळ्या ज्या चार इच्छा आहेत त्या भगवंताशी संबंधित आहे. म्हणजे संबोधी प्राप्तीचं माझं दर्शन व्हावं, धम्म माझ्या अंतरणा द्यावा, धम्म मला कळावा, अशा प्रकारचं स्पिरिच्युअली जे काही ज्ञान आहे ते बिंबिसाराला आवश्यक वाटत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एखादी भौतिक इच्छा जरी आपली असली तरी त्याच्यासोबत चार इच्छा आपल्या भौतिक असल्या आध्यात्मिक असल्या पाहिजे, त्या धार्मिक असल्या पाहिजे. आणि बिंबिसाराच्या चरित्राकडे किंवा त्यांच्या इच्छेकडे आपण जर पाहिलं तर पाच इच्छेमध्ये त्यांची एक इच्छा फक्त भौतिक प्राप्तीची आहे, बाकीच्या सगळ्या चारही इच्छा त्यांच्या कशा आहेत, आध्यात्मिक आहेत, धार्मिक आहेत, आपल्या जीवनाचा अधिष्ठान तसं असावं. एक भौतिक इच्छा आणि बाकीच्या सगळ्या आपल्या आध्यात्मिक किंवा धार्मिक इच्छा असाव्यात. आणि म्हणून या राजे जरी असले तरी त्यांना बुद्धाचं आकर्षण होतं आणि आपल्याला तो संदेश घेता आला पाहिजे. दोन सेनापती बुद्धाचे आहेत आणि ते सेनापती संजय वेलगुप्ताचे शिष्य होते. संजय वेलगुप्तानं जे अक्रियावाद सांगितला त्या अक्रियावादावर त्यांचा विश्वास उडत चालला होता आणि त्यांनी ठरवलं होतं कृपतिशा आणि कोलितनं की आपण आता जाऊया आणि ज्याला पहिला मार्ग सापडेल त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आणि आपण त्या गुरुचे शिष्य घेऊ. हा उपतिशा आणि कोलित दोन मार्गाला गेले आणि आपल्याला माहित आहे की मग उपतिशाला अश्वचीचं दर्शन झालं. पुढची कथा आपल्याला मी सांगणार नाही, पण या दोघांनी ज्यावेळेस बुद्धाचं दर्शन घेतलं आणि बुद्धाच्या आश्रमाकडे येऊ लागले, कुटीकडे येऊ लागले, तर भगवंत कुटीमधून सांगतात आपल्या शिष्यांना की ते बघा हे जे दोन ग्रस्त येत आहेत किंवा जे काही परिवाचक येत आहेत ते परिवाचक उद्याच्या माझ्या धम्माचे कोण आहेत, सेनापती आहे. आणि केवळ या काळातच नाही तर येणारा जो काही पुढचा काळ असेल, येणारा जे काही अतिशय मोठा माझ्यानंतरचा जो काळ असेल, ज्या काळामध्ये धम्माचा रास होईल त्याही काळामध्ये दोन काय करतील, धम्माला पुढे येऊन जाण्यासाठी जन्म घेतील किंवा पुढचा व्यापार करतील, पुढचं काम करतील. आणि आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धाची सेनापती सारिपुत्ता आणि मोगलान हे बुद्धाच्या काळात झाले आणि बुद्धाच्या रासाच्या दरम्यान बुद्ध धर्माच्या राशाच्या दरम्यान नागसेना आणि मिलिंद खरं तर ग्रीस राजाचा होता, पडझडीच्या काळामध्ये मिलिंद आणि नागसेनची निर्मिती झाली आणि बुद्धाला अतिशय मोठं सामर्थ्य प्रदान केलं. असे दोन सेनापती बुद्धाचे असल्यामुळं आणि मिलिंद नागसेनचे अतिशय मोठे विद्वान धम्मप्रचार झाल्यामुळं बुद्धाच्या धम्माला चालना मिळाली. आपण तो किता गिरवूया. दुसरा करेल अथवा न करेल आपण ती प्रतिज्ञा घेतलेली आहे. जगामध्ये दुसरा आचरण करेल अथवा न करेल ती आपण ती प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्याला सेनापती कसं होता येईल, अनेक यातना येतील, अनेक अडचणी येतील, अनेक संकट येतील, परंतु जी कमिटमेंट केली आहे की बुद्ध धम्मापासून मी तसोभरी ढवळ घडणार नाही, आपण धम्माचे सेनापती झालं पाहिजे. सेनापती जो निडर असतो, जो लीडर असतो आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढा असतो, असं आपल्याला धाडस करता आलं पाहिजे. आणि म्हणून धम्माचे सेनापती होणं ही अतिशय मोठी धाडसाची काम आपल्याला करता आलं. बारावी गोष्ट आहे, दोनदा बुद्धाच्या जीवनामध्ये माराच आगमन झालेलं आहे. मार आपल्याला माहित आहे, संबोधीच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये आपल्याला जो मार विजय सांगितला जातो किंवा बुद्ध जयंतीचा अर्थ सांगितला जातो, संबोधी प्राप्त होणार आहे. चौथ्या प्रहरामध्ये संबोधीची अवस्था प्राप्त होणार आहे. त्याच्या अगोदर मार येतो, संबोधीच्या अगोदर, आणि अतिशय आमिष दाखवतो बुद्धाला की इतका मोठा तो राजपुत्र आहे, इतकी मोठी अंगकाठी तुझी आहे, इतका मोठा देहदप्पड आहे, तुझ्यामध्ये शक्ती आहे, तुझ्यामध्ये उत्साह आहे, हा तू सम्राट होऊ शकतो, तू सगळ्या या जगाचा चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो, अशा प्रकारचं तुझं व्यक्तिमत्व असताना तू आता झाडाखाली बसून काय तपश्चर्या करत आहे, चल उठ इथून. आणि सगळं म्हणजे सगळं झाल्यानंतर मारकन्या पाठवतो, सगळं सैन्य पाठवतो, सगळं झाल्यानंतर सुद्धा मग बुद्ध उत्तर त्याला देतात की हे मारा, मी तुला चांगल्या पद्धतीने ओळखलेलं आहे, आता तुम्हाला भुलू नको, कारण या ज्या घरच्या वाशामुळे घर निर्माण होतं ते सगळे वाशे आता मी काय केलेले आहेत, तोडून टाकलेले आहेत. आणि मग आशाभूतपणे मार निघून जातो आणि बुद्धाला असा काय होते, संबोधी प्राप्तीच्या अवस्था प्राप्त होते. ते मार विषय आपण सविस्तरपणे येतो, अतिशय वेगळा विषय. संबोधीच्या अगोदरच्या दिवशीच मार येतो आणि दुसऱ्यांदा मार येतो बघा, कधी परिनिर्वाणाच्या वेळेस बुद्धाचं ते स्कंद मार त्याला घेऊन जावं, स्कंद काढून घ्यावे अशा हिशोबानं तो मार येतो आणि म्हणतो की आता तुम्ही 80 वर्षाचे म्हातारे झालेला, किती दिवस प्रचार करणार, आता हे सोडून द्या आणि चला माझ्यासोबत. मारा माझी चिंता करू नको, मी परिनिर्वाण जाण्याची घोषणा आता लवकरच करत आहे, त्याच्यामुळे माझ्या मृत्यूची काळजी करू नको. अतिशय सुंदर असं उत्तर देतात आणि मार तिथं सुद्धा पराजित होतो आणि निघून जातो. आणि म्हणून आपल्याला अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठी कमिटमेंट करावं लागेल. जीवनामध्ये अनेक अतिशय बाबींचा भयमान आपल्यामध्ये होईल, जीवनामध्ये असंख्य अशा आपल्याला अतिशय मोठा वेदना देणारे प्रसंग येतील, आमिष दाखवणारे प्रसंग येतील, परंतु आपल्याला कमिटमेंट जे आपल्याला म्हणतो प्रतिज्ञाबद्धता, ते आपल्याला हे करता आलं पाहिजे. आणि म्हणून हे मारा तू आधीर होऊ नकोस, मी आता परिनिर्वाणाची घोषणा करणारच आहे, त्याच्याबद्दल त्याची तू चिंता करू नकोस, असं उत्तर देतात आणि मारा पराभूत होतो. 13वा मुद्दा असा आहे, असं म्हणतात की बुद्धाचं दोनदा शरीर तेजोमय होतं, सुवर्णकांतीमय होतं. दोनदा शरीर बुद्धाचं काय झालेलं आहे, सुवर्णकांतीनं झालेलं आहे, अतिशय मोठं तेजपूर्ण झालेलं आहे, प्रकाशमान झालेलं आहे. त्याचा असा उल्लेख आहे की कुशीनाराकडून पावाकडे जात असताना, म्हणजे पावाकडून कुशीनाराकडे जात असताना भगवंत पाण्यासाठी थांबलेले आहेत आणि तिथं दोन माणसं येतात. आणि ते माणसं म्हणजे फुकूस आणि बलदी, फुकूस नावाचा. आणि तो असा म्हणतो, सिद्धार्थ गौतम बसलेले आहेत, अगदी शेवटचा प्रवास सुरू आहे आणि त्याच्याकडे दोन वस्त्र आहेत, ते दोन वस्त्र भगवंताला तो अर्पण करतो. तिथं आनंद पण बसलेला आहे, भगवंत आनंदाला एक वस्त्र देतात आणि स्वतः ते वस्त्र परिधान करतात. आणि ते वस्त्र परिधान केल्या गेल्या त्याची अंगकाठी उजळून जाते, तेजोमय प्रकाश होतो आणि अतिशय असं सुवर्णीय व्यक्तिमत्व बुद्धाचं दिसायला लागतं. आनंदाला पण प्रश्न आहे की मी पण ते वस्त्र घातलेले आहे, बुद्धाला पण घातलेले आहे, पण माझ्या वस्त्रावर काही परिणाम झाला नाही, बुद्धाचं वस्त्र किंवा त्याची तेजगाती अतिशय मोठी होत आहे. आणि मग आनंद भगवंताला प्रश्न विचारतो की भगवंत तुमचं शरीर अतिशय मोठं तेजपूर्ण झालेलं आहे, सुवर्णकांती झालेली आहे, आपण सुवर्ण भाषेतून सुद्धा वाचतो किंवा सुवर्ण प्रभा सुद्धा वाचतो, ही तेजोमय कांती कशामुळे झालेली आहे? भगवंत म्हणतात की दोन प्रसंगी बुद्धाची कांती तेजोमय होते. पहिल्यांदा संबोधी प्राप्तीच्या अगोदर भगवंताचं शरीर काय होतं, तेजोमय होतं. आणि म्हणून आपण जे वलय म्हणतो बुद्धाच्या, ज्याला आपण पुण्यसंभार आणि ज्ञानसंभार म्हणतो, ते वलय संबोधीच्या प्राप्तीच्या अगोदरचे. पहिलं वलय संबोधीच्या प्राप्ती अगोदर आणि दुसरं तेजकांती वलय परिनिर्वाणाच्या अगोदरच. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी दोन दोनच्या हिशोबानं बुद्धाच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे, दोनदा काय होतं, संबोधी प्राप्तीची अवस्था म्हणजे संस्कारबद्ध अस्तित्व तोडण्याचे. ज्या दिवशी आपले संस्कारबद्ध अस्तित्व आपण तोडू तेव्हाच आपलं व्यक्तिमत्व कसं होईल, ते तेजोमयच असेल. आणि ज्या दिवशी आपण स्कंध हे सोडायला लागू म्हणजे परिनिर्वाण जाऊ त्या दिवशी सुद्धा आपलं व्यक्तिमत्व कसं असेल, अतिशय मोठं प्रदीप्तमान असेल, अतिशय तेजोमान असेल. आणि म्हणून संस्कारांचा त्याग करते वेळी शरीर अतिशय मोठं तेजोमय होतं आणि संसाराचा त्याग करताना सुद्धा शरीर कसं होतं, तेजोमय होत. आणि बुद्धाच्या काळामध्ये शेवटचा माझ्याकडे वेळ कमी आहे, पण दोन कार्य बुद्धाने केलेले आहेत, एक म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन आणि दुसरं म्हणजे संघ निर्मिती. आणि या दोन काळामध्ये या दोन कार्यामुळं सिद्धार्थ गौतमाला आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, धम्मचक्र प्रवर्तक आणि संघाची निर्मिती. बंधू आणि बहिणींनो, या सगळ्या गोष्टी पाठीमाग बुद्धानं निर्वाणाची अवस्था प्राप्त केली आणि परिनिर्वाणाची अवस्था प्राप्त केली. जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे, जन्म कशामुळे तर मृत्यू असल्यामुळं, मृत्यू कशामुळे तर जन्म असल्यामुळं. आणि म्हणून या जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आहेत त्याला जर आपल्याला तोडायचं असेल, वारंवार जन्म मृत्यूच्या भागातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला निर्वाण प्राप्ती करता आली पाहिजे. आणि बुद्ध जयंतीचा संदेश हाच आहे. दरवर्षी आपण बुद्ध जयंती साजरी करतो त्याच्या पाठीमागे हेच आहे की संसार आपल्या पाठीमागे आहे, संस्कार अतिशय मोठा पिछा करतायत, अशामध्ये एक दिवस तरी त्या निर्वाणाच्या बद्दल आपली आस्था बाळगूया. एका माणसाला निर्वाण प्राप्त झालेला आहे, त्यांनी हजारो लोकांना निर्वाण प्राप्तीचा अनुभव दिलेला आहे, मला का प्राप्त होऊ शकत नाही असा एक दिवस जरी आपण व्रत धारण केलं, आजच्या दिवशी त्याचं स्मरण केलं, तर आपल्याही या दिवसातून किमान जन्म आणि मृत्यूचा हा जो अतिशय मोठा ज्याला आपण भवचक्र म्हणतो त्याच्या बाहेर येण्यासाठी आपण प्रयत्न करू. आजचा दिवस त्याच्यासाठी, आजचा बुद्ध पौर्णिमेचा किंवा बुद्ध जयंतीचा किंवा संबोधी प्राप्तीचा जो दिवस आहे तो याचं स्मरण देण्यासाठी आहे की या जगामध्ये एका माणसानं संबोधी प्राप्त केलेली आहे, ज्याचा जन्म नाही आणि ज्याचा मृत्यू नाही अशी अवस्था निब्बानाची प्राप्त केलेली आहे, मी त्याच्या मार्गावरचा वाटेकरू आहे आणि तो वाटा मला सुद्धा मिळू शकतो कारण मी त्याचा काय आहे, त्याचा शिष्य आहे. आणि मला वाटतं या दिवशी हीच कमिटमेंट करूया, ती प्रतिज्ञाबद्ध करूया आणि आपण ज्या काही या गोष्टी भगवंत जीवनामध्ये ज्या ज्या पाहिलेल्या आहेत त्याच्याबद्दलची उजळणी करूया. आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझे दोन शब्द शांतपदे ऐकले. मी खरंच या पहिल्यांदा मुंबईमध्ये येऊन आणि उल्हासनगरला येऊन अतिशय आनंदित झालेला आहोत. मला खूप मोठा विषय मांडायचा होता परंतु घायघायमध्ये होणे काय जे काही मांडायचं होतं ते त्रोटक पद्धतीने करून आपल्या पुढे मांडलेलं आहे. आपण शांत चित्तानं ऐकलं. या सेंटरचे चेअरमन शिलगोजी, आमच्या बहिणी, या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. चेअरमन झाले तर मला माहीत नाही पण इथं बसलेले आहेत, चर्चा आपण नंतर करा जमले पण आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, धन्यवाद.